नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सविता बर्वे तुमकां प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी शेतकरी आधार निधी येवजणे खाला अवकाळी पावसाक लागून लुकसाण जाल्ल्या शेतकारांक आयज 3,68,00,000 रुपयांची अर्थीक मजत मंजुरी पत्रां वाटली. उद्देग खात्यावरवी येत्या वर्सा 30,000 उद्देजकांक प्रशिक्षण दिवपाची मोख आसा अशें उद्देग मंत्री माविन गुदिन्हो हांणी म्हणला. येस मेळोवपाक शॉर्टकट नासतात, ते खातीर खर यत्न करचे पडटात अशें मत अभिनेत्री वर्षा उजगांवकर हांणी उक्तायले. कला आनी संस्कृती संचालनालयान नातालां निमतान आयोजीत केल्ल्या राज्य पावण्यावेल्या गोठो सजावट सर्तीचो निकाल जाहीर केला. आता पुराय खबरो. शेत जमीन पडीक दवरूंक नाकात, तातूंत पीक घेयात. सरकार शेतकारांक सदांच वेगवेगळ्या येवजण्यांवरवीं तेंको दिता. कम्युनिटी फार्मींग येवजण सरकार फुडल्या 15 दिसां भितर चालीक लायतले अशी म्हायती मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी दिल्या. भात शेतीच्या पारंपारीक शेती सयत मिक्स्ड क्रॉपींग पद्दत, अळसाणे चवळी, फुलांची आनी फळांची लागवड, हळद तशेंच वांयगण शेती आनी हेर पिकावळींतल्यान शेतकारांक बरे उत्पन्न जोडूं येता अशें तांणी म्हळां. आडवेळा पावसाक लागून शेताचें लुकसाण जाल्ल्या शेतकारांक शेतकरी आधार निधी वरवीं अर्थीक मजत दिवपी मंजुरी पत्रांच्या वाटपाच्या कार्यावळींत मुखेलमंत्री उलयताले.
100% लोकांनी एप्लाय केल्ले पळय न्हू, आनी जे इलिजिबल आसले तितक्यांच्या शेतांनी आमचे झेडीओ मुद्दामून शेतांनी गेले, तांच्यांनी सर्वे केलो, तांच्यांनी पळयले आणि एप्लाय केल्ल्या 100% लोकांक आज आम्ही पैसे दिता. हांव खरोखरच सांगता, माझ्या डिपार्टमेंटल स्टाफाचे हांव कॉंग्रेच्युलेट करता. विरोधकांनी टिका केली हे बेश्टेच सांगतात म्हणून, हे पैसे दिवचे ना म्हणून, पण आमचे सरकार जे सांगता ते करता, त्या खातीर विरोधकाच्या टिके खातीर आम्ही राहूंक ना. आणि म्हणून म्हाका दिसता शेतकऱ्यांक आज कॉम्पेन्सेशन दिता असताना म्हाकाय समाधान जाता की ताका लॉस जालो की तेणी आपले पैसे मोडलेले. निदान भात घरात आयले जाल्यार ताका समाधान आसतले, बट ते भात घरात येवंक ना. निदान ताका थोडे तरी पैसे ताका मेळचे म्हणून त्याच्या अकाउंटार आम्ही पैसे घालपाक शकले.
ह्या येवजणेवरवी 3,950 शेतकारांक 3,68,00,000 रुपयांच्या अर्थीक निधीची मजत केला अशें ताणी म्हळां.
शेतकरी आधार निधीच्या अंतर्गत जवळपास आम्ही 3,950 लोकांक 368 lakhs म्हणजे 3,68,00,000 रुपया आज डिस्ट्रीब्यूट करता. सरकारान तुमकां उतर दिले आनी त्या उतरा प्रमाणे आमी खरें डिसेंबरानूच दिवपाचे आसले, कोड ऑफ कंडक्ट म्हणून थोडोसो उशीर लागलो, पण आमी उतरा प्रमाणे तुमकां ते कॉम्पेन्सेशनाचे प्रॉम्प्ट कॉम्पेन्सेशन दिले.
ह्या वेळार मयेचे आमदार पेमेंद्र शेट, दिवचलचे आमदार दोतोर चंद्रकांत शेटये, गोंय शेतकी खात्याचे संचालक संदीप फळदेसाय, शेतकार तशेंच हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. उद्देग खात्यावरवी येत्या वर्सा 30,000 उद्देजकांक प्रशिक्षण दिवपाची मोख आसा अशें उद्देग मंत्री माविन गुदिन्हो हांणी म्हणला. गोंयांतले आप मजत गट तशेंच ल्हान आनी सुक्ष्म उद्देगाच्या बायलां वांगडा उद्देग मंत्री माविन गुदिन्हो हांणी संवाद साधलो. ह्या संबोधनात खात्याच्या अधिकाऱ्यांनी आप मजत गट तशेंच एमएसएमई उद्देजकांक खातीर आशिल्ल्या येवजणेची माहिती दिली. सरकारी येवजणेचो लाव कसो घेवप, केंद्रीय तशेंच राज्य सरकाराच्या येवजणे खाला मेळपी निधी तशेंच हेर गजाली लोकां मेरेन कश्यो पावप हाची माहिती दिवपा खातीर खात्यान 5 तज्ञांचो पंगड वेंचला अशी माहिती गुदिन्हो हांणी दिली. बायलां उद्देजकांक खातीर आमी उत्तर आनी दक्षिण गोंयांत सुविधा केंद्रां उबारल्यात, बायलांनी हाचो आदार घेवचो. पंचायत पांवड्यार फकत एका कार्यावळींत लोक उमेदीन आपली उत्पादनां विकतात, पूण ते एका दिसा पुरते मर्यादीत उरता. ह्यो कार्यावळी पंचायत पांवड्यार सुरूच करपाक जाय असो सल्लो गुदिन्हो हांणी दिलो. तशेंच तंत्रज्ञानाचो उपेग उद्देगीक मळार वाडोवपाची गरज आसा अशें तांणी म्हणला. साखळी नगरपालिका आनी राज्य शहरी उदरगत मंडळ हांच्या जोड पालवान अमृत 2.0 मोहिमे खाला साखळेच्या वाळवंटी न्हंयचे देगेर जावपी सौंदर्यीकरण आनी उदरगत कामाचो बुनयादी फातर बसोवपाचो सुवाळो फाल्यां 4 जानेवारी दिसा सकाळी 10 वरांचेर जातलो. ह्या सुवाळ्याक मुखेल सोयरे म्हूण मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हाजीर आसतले. तांच्या सांगातान मंत्री विश्वजीत राणे मानाचे सोयरे म्हूण हाजीर आसतले. त्याचप्रमाण साखळी नगरपालिकेची नगराध्यक्षा सिद्धी प्रभू परब, उपनगराध्यक्ष दयानंद बोरयेकार, शार उदरगत महामंडळाचे सचिव यतींद्र मळाळकार, जी सुडाचे वांगडी सचिव ब्रिजेश मणेरकार, नगरसेवक आनंद काणेकार हजर आसतले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी आयकतात.
नई जीएसटी सुधारों के अंतर्गत सरकार ने कृषि क्षेत्र में कर की कटौती से किसानों को बड़ी राहत प्रदान की है। ट्रैक्टरों पर कर की दर 12% से घटाकर 5% कर दी गई है। टायर ट्यूब, हाइड्रोलिक पंप जैसे ट्रैक्टर के कलपुर्जों पर भी जीएसटी दर को 18% से घटाकर 5% कर दिया गया है। इसके अलावा कुछ अन्य जरूरी सामान जैसे विशेष जैव कीटनाशक, सूक्ष्म पोषक तत्व, ड्रिप सिंचाई प्रणाली, स्प्रिंकलर और खेती कटाई तथा मड़ाई की मशीनों पर भी जीएसटी 12% से घटाकर 5% कर दिया गया है कि इस फैसले से किसानों की तरक्की में मदद मिलेगी।
आता मुखावेलो खबरो येस मेळो पाक शॉर्टकट नास्ता। आयच्या या सर्तीच्या काळात खंयच्याच मळार कश्टाक पर्याय ना अशें मत अभिनेती वर्षा उजगांवकार हांणी उक्तायले। गोय चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री वतीन आयज जाल्ल्या अस्तुरी कार्यावळीच्या उक्तावण सुवाळ्यात ती उलयताली। ह्या वेळार संघटनेची अध्यक्ष प्रतिमा धोंड, एमएसएमई संचालक एम के मीना, सँड्रा फर्नांडीस, संजय आमोणकार हाजीर आशिल्ले। वेवसाय वा हेर खंयच्याय मळार करियर करपी बायलांक कश्ट करचे पडटात। घरांतल्यान चेपण आसून लेगीत बायलो मुखार येवन आपले करियर फुडें व्हरतात ही बरी गजाल आसा अशें तिणें म्हणलां। फाटल्या 3 वर्सांत हांगा स्टॉल उबारपी 275 गटांक 85 लाख रुपया निधी दिला अशें एमएसएमई संचालक एम के मीना हांणी सांगले। बायलां उद्देजकांनी तयार केल्ल्या वेगवेगळ्या वस्तूंचें प्रदर्शन हांगा भरलां। हें प्रदर्शन फाल्यां मेरेन सकाळीं 10 ते रातीं 8 मेरेन उक्तें आसतलें। तशेंच ह्या प्रदर्शनांत वेगवेगळ्या सर्तींचें आयोजन केलां। कला आनी संस्कृती संचालनालयान नाताल्या निमतान संस्था आनी वैयक्तीक अशा 2 गटां खातीर आयोजीत केल्ल्या राज्य पांवड्या वेल्या गोठो सजावट सर्तीचो निकाल जाहीर केला। गोंयांत गोठो सजावटीची परंपरा तिगून दवरपा खातीर दर वर्सा खात्या वतीन अशी सर्त आयोजीत करतात। ह्या वर्सा सर्तीत संस्था गटात 25 आनी वैयक्तीक गटात 55 जाणांनी वांटो घेतिल्लो। संस्था पंगड गटात सर्तीचे पयले इनाम मांडोप बॉयज कपेलवाडो नावयली हांकां दुसरे इनाम तळपाकुरी स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लब दिकरपाल, तिसरे इनाम क्रिएटीव बॉयज फोनसभाट वाडी मेरशे, चवथे इनाम झोन 9 सारझोरा चिंचणी साश्ट, पांचवे इनाम नेविटी क्रिविटी ऑफ होली स्पिरिट चर्च फातोडा हांगा फाव जाला। जाल्यार वैयक्तीक गटात पयले इनाम आनी प्रशस्तीपत्र आके बायश नावेलीच्या एमस्ट्रॉन पीडी मिनेंजीस हांकां फाव जाला। मनरेगाच्या बदला आयिल्लो नवो विकसीत भारत जी रामजी कायद्याच्यो तरतुदी गांवच्या उदरगतीक लावकारक आसात अशें वेरे वागुर्मे पंचायतीच्यो सरपंच शोभा पेरणी हांणी म्हळां। आदीच्या काळात वर्सुकी 100 दिसांची रोजगाराची तरतूद आशिल्ली ती आता नव्या कायद्यात वाढोवन 125 दीस केला अशी माहिती तांणी दिली।
आता पळय जेंट्स आणि लेडीज सारखं साधारण जेंट्स ऐका ना, म्हणजे आम्ही ते किती करता काम करून घेता सांगून
त्याचे 125 दीस मिळतील त्यांना,
100 शंभराचे 125 केला आणि नाव ते चेंज केला।
पेमेंट कसं करता तुम्ही, डिजिटल पेमेंट करता?
आधार कार्ड सगळं घेऊन त्यांनी कार्ड केला आणि ती मागे आम्ही बँकेन तसं पगार त्यांचं करता।
आणि कसले काम करून घेता त्यांच्याकडल्या?
तळ्याची बी जोडो बांधपाची असे काम करून घेता आम्ही। चडशे आम्ही हंगा बी केला, जांबळीचे बी काम केला।
पण आता हो नवो कायदो तुमकां बरो जातो?
12 ते 16 जानेवारीक
जावपी शिंयाळी अधिवेशनाक पर्यावरणाचो इबाड, वाडटे गुन्यांव, अपघात, बेरोजगारी, म्हारगाय, भ्रश्टाचार अशा कितल्याशाच विशयाचेर सरकाराक धारेर धरतले अशी माहिती विरोधी पक्ष फुडारी युरे आलेमांव हांणी दिला।
Definitely the environmental damage, unemployment, inflation, these are issues, rising crimes, murders, corruption. These are issues that have to be raised and the way this government is working, dadagiri, kumshai, complete paralysis of policy making. And ek je padang aashwasan dilni thi aashwasan ajun teshi hai. So there is the governor's address. During the BAC, what is the agenda of the session would be discussed and based on that we will take a consensus.
हवामान पणजे वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण आयज पणजेत चडात चड तापमान 30.6° सेल्सियस जाल्यार उण्यात उणे 21.1° सेल्सियस नोंद जाला। खेळ गोय क्रिकेट संघटनेच्या सांगे मैदानार चालू आशिल्ल्या कुच बिहार करंड 19 वर्सां सकयल्ल्या एलिट क्रिकेट सर्तीच्या प्री क्वॉटर फायनलीत मध्य प्रदेशान दुसरो दीस सोंपता म्हणसर येजमान गोय पंगडा आड 157 धांवड्याची व्हड आघाडी घेतली। आता खबरो सोपोवच्या पहिली परतून एक फावट काय मुखेल खबरो. मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी शेतकरी आधार निधी येवजणे खाला अवकाळी पावसाक लागून लुकसाण जाल्ल्या शेतकारांक आयज 3,68,00,000 रुपयांची अर्थिक मजत मंजुरी पत्रां वाटली. उद्देग खात्यावरवी येता वर्सा 30,000 उद्देजकांक प्रशिक्षण दिवपाची मोख आसा अशें उद्येग मंत्री माविन गुदिन्हो हांणी म्हणला. येस मेळोवपाक शॉर्टकट नासतात ते खातीर खर यत्न करचे पडटात अशें मत अभिनेती वर्षा उजगांवकर हांणी उक्तायलें. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमच्या मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकपाक मेळटले फाल्यां सकाळी 7:25 मिनटांचेर. नमस्कार.